गणेश चतुर्थी आजच्या दिवशी गणेशांचं प्राकट्य झालेलं होतं, त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळे गणेश चतुर्थी हा जो दिवस आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर आपण त्याविषयी गणेशजींची महिमा त्यांच्याविषयी पण आपण सुरुवातीला या श्लोकावर चर्चा केल्यानंतर आपण त्यांच्याविषयी पाहणार आहोत. तर या ठिकाणी श्रीमद भागवत मधील खटवांग महाराजांचा प्रसंग जो आहे तो चालू आहे. तर खटवांग महाराजांचं चरित्र जे आहे ते अतिशय आदर्श चरित्र आहे. आपण नेहमी खटवांग महाराजांचं उदाहरण देतो की एखाद्याला जर भगवंतांची प्राप्ती जर करायची असेल तर खटवांग महाराजांप्रमाणे सुद्धा तो एका क्षणामध्ये सुद्धा भगवत प्राप्ती करू शकतो. तर त्यांचं हे जे चरित्र आहे तर साधकांसाठी अतिशय प्रेरणादायी चरित्र आहे. कधी कधी भक्तीमध्ये आपणाला उत्साह जो आहे तो कमी होऊ शकतो, भक्तीमध्ये आपली प्रगती होत आहे की नाही, होत आहे की नाही अशा प्रकारे. तर तो जो उत्साह आहे तो टिकून ठेवला पाहिजे आणि खटवांग महाराजांचं चरित्र समोर ठेवलं पाहिजे आपल्या. कारण आता जरी भक्तीमध्ये उत्साह नसेल किंवा प्रगती नसेल तर भविष्यामध्ये निश्चित तो क्षण येईल, ज्याप्रमाणे खटवांग महाराज एका क्षणामध्ये भगवत प्राप्ती केली तर तसा क्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. तर त्यासाठी एक नेहमी आदर्श त्यांचं जीवन आहे, ते प्रेरणादायी जीवन हे समोर आपल्या नेहमी ठेवलं पाहिजे. एक आशेचा किरण जे आहे आपल्या जीवनामध्ये प्रदान करणारं त्यांचं चरित्र आहे. तर याच्यातून भक्तीची महानता सुद्धा आहे ते यांच्या चरित्रामधून या प्रसंगामधून दिसून येते. तर या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी जे आदर्श जीवन व्यतीत केलं, शेवटच्या क्षणामध्ये भगवत प्राप्ती तर केलीच त्यांनी, परंतु जसे की आपण म्हणतो की शेवटच्या क्षणासाठी पूर्वतयारी पण आवश्यक असते, तर तशी पूर्वतयारी जी त्यांची त्यांनी जी केलेली होती ती पूर्वतयारीची या ठिकाणी श्रृंखला चालू आहे. तर कशा प्रकारे त्यांनी पूर्वतयारी केलेली होती, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांचे जे आदर्श आहेत हे ब्राह्मण भगवंतांचे भक्त जे आहेत हे त्यांचे काय होते, आदर्श होते. आणि म्हणजे ब्राह्मणाविषयी इतका आदर आणि इतकं प्रेम त्यांना होतं की असं म्हणजे श्लोकामध्ये मागच्या आणि या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की त्यांना आपले स्वतःचे पत्नी किंवा मुले, कुटुंब, समाज हा काही सुद्धा त्या व्यतिरिक्त त्यापुढे प्रिय नव्हता. इतकंच नव्हे तर स्वतःचा देह सुद्धा त्यांना प्रिय नव्हता, इतकं त्यांना काय होते, ब्राह्मण जे आहे भक्त जे आहे तर ते काय होते, प्रिय होते. आणि हे ब्राह्मण हेच त्यांचं काय होतं, दैवत होतं. तर म्हणून आपण पाहतो की त्यांना इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस नव्हता, ते सदैव धर्माचं आचरण करत होते, ब्राह्मण वैष्णवांची सेवा करत होते. आणि म्हणून त्यांना भगवंता व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना काय नव्हतं, आसक्ती किंवा रस जो आहे तर त्यांना नव्हता. तर या ठिकाणी आपण पाहतो की बालपणापासूनच त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये, शुल्लक वस्तू या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये रुची नव्हती. जसं की प्रल्हाद महाराजांनी पण म्हटलेलं आहे कौमार आचरत काग्यो, की कौमार वयापासूनच म्हणजे वयाच्या 5 वर्षापासूनच भक्ती मार्गाचं आचरण जे आहे हे केलं पाहिजे. तर हे त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतं आपल्याला. तर असे अनेक आचार्य आहेत भागवत मधील आहेत किंवा आपल्या परंपरेतील आचार्यांचं चरित्र आहे. तर हे बालपणापासूनच त्यांच्यामध्ये भगवंताप्रतीचं प्रेम, भगवंताप्रतीचं ओढ, ते वैराग्य आहे जी भावना आहे, तर ह्या सगळ्या भावना त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होत्या. तर हे त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतं. तर भगवंताप्रती त्यांना इतकी हे होती, आसक्ती होती की या जगातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना शून्यवत वाटत होत्या. आणि वेळ प्रसंगी सर्व स्वत्याग करू शकतात अशा प्रकारे म्हणजे त्यांचं हे होतं. आणि आपण पाहतो की असे अनेक चरित्र जे आहेत तर आपल्याला दिसून येतात शास्त्रामधून की ज्यांच्याकडं भरपूर असं ऐश्वर होतं परंतु त्यांना भगवंताप्रती त्यांची एवढी आसक्ती किंवा ओढ होती की त्याच्यामुळं त्यांना सगळं काही शून्यवत वाटत होतं. जसं की या ठिकाणी खटवांग महाराजांना हे सगळं शून्यवत वाटत आहे, केवळ भगवंताप्रती त्यांचं काय आहे, आस्था आहे, भगवंताप्रती आसक्ती आहे याच्यामुळं. तर अशीच उदाहरणं आपण पाहतो की शास्त्रामध्ये भरत महाराजांचं उदाहरण पण भागवतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भरत महाराजांनी शेकडो वर्ष राज्य केलं आणि शेवटी जेव्हा त्यांनी भगवंतासाठी सर्व त्याग करायचा होता तर एका क्षणामध्ये त्यांनी मलवत सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला, संपूर्ण पृथ्वीचं सम्राटपद त्यांच्याकडे होतं. परंतु या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांना या ऐश्वर्यामध्ये संपत्तीमध्ये काय नव्हती, आसक्ती नव्हती, म्हणून ते सहज त्याचा त्याग करू शकले. आणि कारण ते भगवंताप्रतीची आसक्ती प्रेम याच्यामुळं. तसेच आपण आपले आचार्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये पण बघतो की लहानपणापासूनच त्यांना भगवंताप्रती ओढ होती. जसे की रघुनाथ दास गोस्वामींचं जीवन जर बघितलं तर बालपणापासूनच ते पूर्णपणे वैरागी होते. तर जेव्हा ते 5 वर्षाचे होते तर जेव्हा ते त्यांच्या घरी असताना त्या ठिकाणी हरिदास ठाकूरांचं आगमन झालेलं होतं. हरिदास ठाकूरांच्याकडून जेव्हा त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्याविषयी श्रवण केलं, भगवंतांच्या लीला आणि भगवंताविषयी श्रवण केल्यानंतर त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या प्रती इतकी ओढ आसक्ती निर्माण झाली की त्यांना म्हणजे बालपणाचं 5 वर्षाचं मुलगा जो आहे तर त्याला कशाप्रकारे अनासक्ती येऊ शकेल, फार कठीण आहे. परंतु रघुनाथ दास गोस्वामी आपले माता पिता संपत्ती परिवार या सगळ्याच्या प्रती अनासक्त झालेले होते. आणि थोड्याच कालावधीमध्ये जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंना भेटले तर त्यानंतर ते आपले सगळे घरदार सोडून ते पलायन करून महाप्रभूंच्यासाठी महाप्रभूंच्या भेटीला जाण्यासाठी त्यांच्या सेवेसाठी जाण्यासाठी तत्पर होते. आणि जेव्हा महाप्रभू गृहत्याग करून जेव्हा ते महाप्रभूंना महाप्रभूंच्या सेवेमध्ये गेले जगन्नाथपुरीमध्ये असताना त्याच ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की त्यांना कशामध्येही भौतिक कोणत्याही गोष्टीमध्ये रुची नव्हती. असं म्हटलेलं आहे की म्हणजे त्यांना खाण्यापिण्यामध्ये सुद्धा काही रुची नव्हते इकडे इतकं काही. म्हणजे त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या त्यासोबत ते भरपूर काही म्हणजे भोग आस्वादन करू शकले असते खाण्याविषयी. परंतु फक्त 5 दिवस त्यांनी महाप्रभूंच्या सोबत प्रसाद घेतला गेल्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी माधुकरी मागणं सुरू केलं. आणि एकच वेळ ते माधुकरी मागून ते काय करत होते, भिक्षा मागून आपले खात होते. आणि त्यांच्या जीवनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जिभेला संतुष्ट करण्यासाठी असं कधी आस्वाद जिभेला त्यांनी चांगल्या गोष्टी खाण्याची अनुमतीच दिली नाहीये. म्हणजे असं त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे की कधीही त्यांनी अनुमती जिभेला दिलीच नाही की म्हणजे त्यांनी खाल्लंच नाही कधी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या कधी खाल्ल्याच नाहीत. तर असं त्यांचं काय होतं, वैराग्य होतं. आणि नंतर तर जेव्हा चैतन्य महाप्रभू स्वरूप दामोदर या भौतिक जगातून गेले त्यानंतर तर त्यांनी सगळं काही बंद केलं खाणं, केवळ फळ काही दिवस फळ खात होते. त्यानंतर वृंदावनमध्ये गेल्यानंतर फलाहार पण बंद करून कित्येक वर्ष केवळ एक द्रोण ताक याच्यावरच त्यांचं जीवन चालू होतं. तर हे असं त्यांचं आदर्श चरित्र. तसेच रूप गोस्वामी सनातन गोस्वामी यांचं पण बघतो की त्यांना सुद्धा भौतिक ऐश्वर्यामध्ये काही रुची नव्हती. जेव्हा राजाचं हे त्यागलं त्यांनी, त्यागल्यानंतर जेव्हा त्यांनी सगळं आपलं संपत्तीचं हे करायचं होतं, आपण पाहतो की त्यांच्याकडे एक जहाज भरून सुवर्ण मुद्रा होत्या. त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा त्यांनी दान करून टाकल्या आणि ते सगळं काही सोडून चैतन्य महाप्रभूंच्या सेवेसाठी वैरागी वृत्ती स्वीकारून ते महाप्रभूंच्या सेवेमध्ये संलग्न झाले. तर अशा प्रकारे आपण पाहतो की असे जे आचार्य आहेत तर त्यांना भगवंतामध्येच एवढी आसक्ती असते की या भौतिक गोष्टीप्रती पूर्णपणे अनासक्त जे आहेत ते असतात, कारण भगवंताप्रती अशा प्रकारे आसक्ती प्रेम असल्यामुळं. तर या ठिकाणी हा जो श्लोक आहे तर हा आपण बरोबर याच विषयाला अनुसरून की खटवांग महाराजांच्या जीवनामध्ये लागू पडतो की त्यांच्याकडे सुद्धा संपूर्ण सम्राटपद होतं, परंतु त्यांनी देवी देवतांच्या संरक्षणासाठी त्यांच्या त्यांना सहायता करण्यासाठी आपलं राज्य सोडून स्वर्गलोकी अनेक वर्ष त्यांनी निवास केला आणि त्या ठिकाणी देवी देवतांना त्यांनी काय केलं, सहाय्य केलं. आणि त्यानंतर जेव्हा समजलं की आपला आपला आता जीवनाचा अवधी थोडाच शिल्लक आहे, लगेच पृथ्वीवरती आले आणि आता ते कोणत्या प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे, तर त्या ठिकाणी या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की या त्रिभुवनाचे व्यवस्थापन करणारे अखिल देवी देवता मला सगळ्या प्रकारचे जरी वरदान देऊ इच्छित असतील तरी सुद्धा त्या वरदान मला नको आहेत. आणि ते म्हणतात की मला केवळ ही संपूर्ण भौतिक सृष्टी निर्माण करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतामध्येच मला काय आहे, रुची आहे, आणि म्हणून कोणतंही वरदान नको आहे. सर्व प्रकारच्या वरदानापेक्षा मला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतामध्येच काय आहे, अधिक स्वारस्य आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ते म्हणत आहे, म्हणजे त्यांना कोणतंही काही सुद्धा नको आहे, आता केवळ भगवंतांचंच चरणाचा आश्रय जो आहे तो त्यांना प्राप्त करायचा आहे. तर अशा प्रकारेच आपण पाहतो की ह्या वरदानामध्ये जे भक्त आहेत तर त्यांना कधीही स्वारस्य नसतं. म्हणून श्रीमद भागवतमध्ये आपण पाहतो ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणामध्ये की त्यांना कोणत्याही प्रकारे भौतिक गोष्टी किंवा वरदानामध्ये स्वारस्य नव्हतं. साक्षात भगवंत समोर प्रकट होऊनही त्यांनी कोणतंही वरदान त्यांना भगवंताकडे मागितलं नाहीये. तर भगवंत माग म्हणून सांगत असतानाही त्यांनी अशा प्रकारे वरदानाची मागणी केली नाहीये. तर असे वरदान जे आहे तर अनेक भक्तांना प्राप्त होऊ इच्छित होते, परंतु त्यांनी काय केले, ते स्वीकार केले नाहीयेत वरदान. तर अशा प्रकारे जे भक्त आहेत ज्यांना भगवंतांचा ज्यांनी चरणाचा आश्रय घेतलेला आहे तर त्यांना काही हे होत नाही. म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये पण म्हटलेले की कृष्णपाद पद्मगंध जय जन पाय ब्रह्मादि सुख तार नाही भाय, की ज्यांना भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलाचा गंध जो आहे, ज्यांनी आस्वादन केलेला आहे, त्यांना सर्व ऐश्वर सुख जे आहेत हे काय होतात, तुच्छ वाटतात. तर म्हणून या तात्पर्यामध्येही दिलेलं आहे की भक्त जरी भगवंत माग जरी म्हटले तरी त्यांनी कोणत्या गोष्टी मागितलेल्या आहेत, त्यांनी केवळ भक्तांचा संघ मागितलेला आहे, भक्तांची सेवा जी आहे या गोष्टीची मागणी केलेली आहे. म्हणून भक्त मागतो भगवंतांना, मागत नाही असं नाहीये, मागतो, पण तो अशा प्रकारे ह्या गोष्टी मागतो. जसं की हरिदास ठाकूरांनी पण म्हटलं की मला भक्तांच्या घरी एक साधारण कुत्रा म्हणून तुम्ही काय करा, मला जन्म द्या. जन्मोजन्मी माझी हीच केवळची आहे की भक्तांच्या घरी मला कुत्रा म्हणून जन्म द्या. आणि या तात्पर्यामध्ये पण श्रील प्रभुपाद म्हणतात की भक्ताला कोणतंही गोष्टीची इच्छा नसते, उलट तो भगवंताकडे हेच वरदान मागतो की माझ्या हातून भगवत भक्तीचा प्रचार जो आहे तो संपूर्ण विश्वभर होऊ दे. तर अशा प्रकारे भक्त जे आहे तो सुद्धा वरदान जो आहे की तो मागतो. आणि चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपण पाहतो की सची माता जी आहे तर ही चैतन्य महाप्रभूंना एक वरदान मागते. कोणतं? जेव्हा चैतन्य महाप्रभू नृत्य करायचे शिवास अंगण या ठिकाणी, आणि इतके भाव विभोर होऊन चैतन्य महाप्रभू नृत्य करायचे की कित्येक उंच नृत्य करताना ते उडी मारायचे आणि त्या नृत्यामध्ये ते खाली जमिनीवर कोसळायचे. असं वाटायचं की आता खाली जेव्हा कोसळतील तर त्यांच्या शरीराचे पूर्णपणे काय होईल, तुकडे तुकडे होतील, अशा प्रकारे. म्हणजे इतकं महाप्रभू इतकं भावविभोरतेने नृत्य करायचे. आणि जेव्हा सची माता ही बघायची तर तिला फार दुःख व्हायचं की माझा हा जो पुत्र आहे हा म्हणजे अशा भावविभोरतेने कीर्तन करताना जेव्हा खाली पडतोय तर त्याला इजा होईल, अशा प्रकारे. म्हणून ती मनोमन भगवान विष्णूंना, नारायणांना ती प्रार्थना करते की तुम्ही काय करा, याचं रक्षण करा. आणि चैतन्य महाप्रभू हृदयातून सची मातेची प्रार्थना जाणतात आणि ते सची मातेला ते वरदान देतात की जेव्हा कधी चैतन्य म्हणजे सची माता म्हणते की जेव्हा हा कीर्तन करताना जर पडेल तर मला ते समजूच नाही, अशा प्रकारे. आणि चैतन्य महाप्रभू तशा प्रकारे सची मातेला जे आहे ते आशीर्वाद वगैरे देतात. आणि हे होतं. तर अशा प्रकारे या श्लोकाविषयी थोडीशी आपण चर्चा केली, भरपूर आणखी विषयी आपण हे करू शकतो, पण आज थोडं शिवजींची महिमा जी आहे तर त्याच्याविषयी आपण थोडं पाहूया. तर आज अतिशय भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र दिवस आहे. आज पूर्ण भारतामध्ये गणेश चतुर्थी जी आहे, गणेशजींचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा केला जात आहे. तर घरोघरी गणेशजींची आराधना, विग्रहांची स्थापना करून आराधना केली जाते. तर बऱ्याच ठिकाणी शास्त्रयुक्त पद्धतीने सगळी गणेशजींची विधिवत आराधना केली जाते, परंतु काही ठिकाणी कलियुगाच्या प्रभावामुळे ते चुकीच्या पद्धतीने सुद्धा गणेशांची आराधना जी आहे ती केली जात आहे. ठीक आहे, असं काही हरकत नाही. तर आपण त्यांच्या मुख्य आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. तर गणेश जे आहे तर शिव आणि पार्वती यांचे पुत्र, तर यांचे जन्म जो आहे तर याच्याविषयी अनेक कथा आहेत तसे शास्त्रामधून, पण दोन कथा ज्या आहेत त्याच्याविषयी आपण या ठिकाणी संक्षिप्तपणे आपण चर्चा करू. एक कथा तर सर्वांना परिचित आहेच आपण, की जे आपण घर असताना नेहमी ऐकलेल्या आहेत, गणेशजींचे प्राकट्य. तर ती एक कथा आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे पाहतो, एकदा पार्वती माता जी आहे ते अंगाला तिनं हळद आणि त्याचा लेप लावलेला असतो, आणि ते लेप लावल्यानंतर जेव्हा ती लेप नंतर काढते, काढल्यानंतर त्याच्यापासून एक हे बनवते, म्हणजे गणेशजी बनवतात त्याच्यापासून. तर त्या लेपापासून गणेशजींचं काय करते, म्हणजे तशा प्रकारे एक विग्रह जो आहे मूर्तीसारखा तयार करते, आणि त्याच्यामध्ये प्राण जे आहे तर तो टाकते, आणि ते जे आहे तर ते गणेशजी त्याच्यामधून प्रकट होतात असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा गणेशजी त्या ठिकाणी पार्वती मातेनं त्यांना हे केलं, प्रकट केलं, तर त्यानंतर त्यांना द्वारापाशी थांबवलं होतं की कोणालाही आत सोडायचं नाही म्हणून. आणि जेव्हा शंकर स्वतः त्या ठिकाणी येतात आणि आत जाण्यासाठी, तर गणेशजी आहेत तर त्यांना काय करतात, अडवतात त्या ठिकाणी, आणि अडवल्यानंतर आत जाऊ देत नाहीत. मग शिवजींना अतिशय क्रोध येतो, आणि त्या क्रोधामध्ये त्यांचं थोडं युद्ध होतं त्या ठिकाणी. नंतर मग शिवजी त्रिशूळाने काय करतात, गणेशजींचं सर जे आहे ते वेगळं करतात, धडा वेगळं. आणि ते केल्यानंतर जेव्हा पार्वती माता येते, पाहते, समजते तिला, आणि ती सांगते की हा आपलाच पुत्र आहे आणि तुम्ही काय केला, त्याचा वध केलेला आहे अशा प्रकारे, मग पार्वती माता अतिशय दुःखी होते त्या ठिकाणी, मूर्छित होते. आणि मग शिवजी जे आहेत तर ते म्हणतात की ठीक आहे, मी याला काय करेन, जिवंत करेन. मग ते गरुडजींना सांगतात की ज्या ठिकाणी जे माता आणि पुत्र जो आहे, म्हणजे जे परस्पराच्या विरुद्ध तोंड करून बसलेले असतील, तर तो जो कोणी असेल, पशु असेल, तर त्याचं सर जे आहे तर ते घेऊन ये. मग गरुडदेव जातात आणि सगळीकडे शोधतात, आणि शोधल्यानंतर त्यांना असं कोण भेटत नाही. आणि एका ठिकाणी पाहतात की एक हत्ती जो आहे, हत्तीन ती आपल्या पुत्राच्या विरुद्ध तोंड करून काय आलेली आहे, बसलेली आहे. मग तेव्हा ते काय करतात, त्याचं ते जो शिष्य असतो त्याचं मुंडकं जे आहे ते धडा वेगळं करून ते घेऊन येतात. आणि मग शिवजी त्या मुंडकं जे अगोदर हे केलेलं असतं, उडवलेलं असतं, त्या बालकाच्या मुंडक्यावरती ते ठेवतात, आणि ते हत्तीचं असतं असतं म्हणून त्याला गजानन आहे तर हे नाव जे आहे त्या ठिकाणी पडतं. तर ही एक कथा आहे. आणि दुसरी एक कथा जी आहे, तर ही इतर सगळी जी माहिती आहे ती बीटीजी मासिकाची कृपा आहे. तर अनेक वर्षापूर्वी जाऊदेवाच्या गावा मासिकमध्ये हा विशेषांक आलेला होता, तर त्याच्यामध्ये संपूर्ण गणेशजींचा महिमा आहे. तर असे बरेच विशेषांक येत असतात नेहमी. आता पाठीमागं पण श्रीमद भागवत विशेषांक आलेला आहे, तर पूर्ण समज श्रीमद भागवतांची महिमा एप्रिल महिन्याच्या मासिकामध्ये आहे. तर हा याच्यामध्ये संपूर्ण गणेशजींचं चरित्र जे आहे तर ते वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये ब्रह्मवैवर्त पुराण मधून कथा आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा गणेशजींच्या जन्माविषयी नारद मुनी जे आहे तर ते नारायणांच्याकडे विचारणा करतात, तर की गणेशजींचा जन्म कशा प्रकारे झाला. तर त्यावेळेस नारायण जे आहे तर ते कथन करतात की जेव्हा कार्तिकेयचा जन्म होतो, कार्तिकेयचा जन्म झाल्यानंतर पार्वती मातेला इच्छा होते की मला आणखीन एक पुत्र असावा, आणि अशी इच्छा केल्यामुळं शिवजी जे आहेत ते म्हणतात की ठीक आहे तुला एक व्रत करावं लागेल आणि ते व्रत म्हणजे पुण्यक व्रत. तर हे व्रत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करून तू जर या व्रताचं पालन केलं तर तुला पुत्र जो आहे तो प्राप्त होईल अशा प्रकारे ते सांगतात. आणि जेव्हा पार्वती अशा प्रकारे व्रत करायचे ठरवते त्यावेळी कैलासमध्ये सर्व देवी देवता आणि स्वतः भगवान विष्णू जे आहे तर त्या ठिकाणी कैलासवरती येतात. मग शिवजी जे आहे सगळ्यांचा आदरातिथ्य करतात, विष्णूंना उच्च सिंहासनावर आरूढ करतात आणि केल्यानंतर भगवान विष्णू जे आहे तर त्या ठिकाणी पार्वतीला मातेला म्हणतात की सर्व व्रत वैकल्य करण्याचा एकच उद्देश आहे भगवंतांची भक्तिमय सेवा आणि तू या प्रकारे भक्तिमय सेवा केली तर तुला जो पुत्र जो आहे तर तो प्राप्त होईल. आणि पुढे भगवान विष्णू जे आहे तर ते पार्वतीला म्हणतात की तू सर्व जीवांची काय आहे माता आहे, सर्व जगताची माता आहे आणि हे व्रत संपादन तू जेव्हा करशील तुला असा पुत्र प्राप्त होईल जो भगवान श्रीकृष्णांचा अंश अवतार असेल, असा पुत्र तुला प्राप्त होईल. आणि ते पुढे म्हणतात की आणि जेव्हा तुला हा पुत्र प्राप्त होईल तर तेव्हा या पुत्र काय होईल की याची ख्याती एवढी असेल की सर्व प्रकारचे भगवान विष्णू त्यांना आशीर्वाद देतात की सर्व प्रकारच्या शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर तुझा हा जो पुत्र असेल जो गणेश म्हणून प्रसिद्ध होईल तर त्याच्या सर्व शुभ कार्याची पूजन सुरुवात जी आहे ती गणेशजींच्या पूजनानं होईल. मग अशा प्रकारे पार्वती माता जी आहे ती व्रताचं पालन करते आणि सनत कुमार जे आहेत त्या ठिकाणी प्रमुख पुजारी पुरोहित म्हणून असतात. व्रत झाल्यानंतर ते दक्षिणा मागतात आणि ते दक्षिणामध्ये ते शिवजींनाच मागून नेतात आणि शिवजींना नेल्यानंतर पार्वती माता दुःखी होते. मग त्या ठिकाणी विष्णू जे आहेत ते येऊन पार्वतीला सांगतात की तू एक काम कर, तू काय कर सनत कुमारांना एक गाय भेट म्हणून दे आणि त्याच्या बदल्यात शिवजींना पुन्हा मागून घे. मग पार्वती माता तशीच करते की सनत कुमारांना काय करते एक गाय भेट देते आणि शिवजींना परत मागून देते. आणि मग हे झाल्यानंतर काय होतं की एक दिवस शिव आणि पार्वती बसलेले असतात आणि बसलेले असताना काय होतं की एक ब्राह्मण त्या ठिकाणी येतो. तो अतिशय भुकेने व्याकुळ झालेला असतो आणि तो जो आहे तर त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणतो की मला काय करा अन्न द्या. आणि तो म्हणतो की जे तुम्ही पुण्यक व्रतामध्ये जे अन्न बनवलेलं आहे ते अन्न तुम्ही काय करा मला द्या. मग शिव पार्वती ते अन्न आणण्यासाठी आतमध्ये जातात आणि ते अन्न घेऊन बाहेर येतात तर त्या ठिकाणी तो ब्राह्मण जो आहे तो त्या ठिकाणी अदृश्य होऊन जातो आणि ते खूप शोध घेतात पण तो सापडत नाहीये. मग दोघं पण शिव पार्वती अतिशय दुःखी होतात, निराश होतात. मग त्यावेळी आकाशामध्ये दिव्य ध्वनी प्रकट होतो की पार्वती तू शोक करू नको तर तू आतमध्ये जा आणि त्या ठिकाणी एक बालक जन्माला आलेलं आहे तर ते बालक तुम्ही काय करा पहा. तर ते हे केल्यानंतर शिव पार्वती जे आहे ते आतमध्ये जातात आणि पाहतात तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर बालक जे आहे तर ते जन्मलेलं असतं आणि ते बघून मग शिव पार्वती जे आहे ते अतिशय आनंदित होतात आणि आनंदी झाल्यानंतर मग सगळीकडे वार्ता समजते देवी देवतांना. मग अनेक देवी देवता वगैरे आहेत, ऋषी मुनी हे सगळे काही त्या बालकाला पाहण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी येतात. ते सगळे काही पाहून आशीर्वाद देऊन निघून जातात आणि ते झाल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी शनिदेवांचं आगमन होतं आणि जेव्हा शनिदेव त्या ठिकाणी येतात तर ते खाली मान घालून चाललेले असतात. मग पार्वती माता म्हणते की तुम्ही खाली मान घालून का चाललेला आहात. मग शनिदेव जे आहेत तर ते आपले इतिहास सांगतात. तर ते म्हणतात की मी असंच एकदा माझे जे आराध्य आहेत भगवान श्रीकृष्ण तर त्यांच्या ध्यानामध्ये मी काय होतो निमग्न होतो आणि त्या परिस्थिती मला इतर कोणत्याही गोष्टीचं मला काय नव्हतं भान नव्हतं. आणि त्याच वेळी काय झालं की माझी जी पत्नी आहे तिनं माझ्याशी संग करण्याची इच्छा केली आणि मला त्या परिस्थितीमध्ये काहीच माहीत नसल्यामुळं भगवंतावरतीच मी ध्यानस्थ असल्यामुळं पत्नीला काही प्रतिसाद न दिल्यामुळं तिनं मला शाप दिला की तुम्ही ज्या कोणाकडे पाहाल त्या तो काय होईल नष्ट होईल अशा प्रकारे. आणि मग अशा प्रकारे शाप दिल्यामुळं मग तो शाप जो आहे ते पार्वतीला सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर मग पार्वती माता जी आहे ती म्हणते की प्रत्येकाच्या कर्मानुसार सगळ्या काही गोष्टी घडत असतात, तर माझ्या पुत्राच्या बाबतीत म्हणजे पार्वतीला वाटत असते की असं काय होणार नाहीये. तर म्हणून ती म्हणते की तुम्ही काय करा, माझ्या पुत्राकडे पहा, त्याला आशीर्वाद तुम्ही द्या अशा प्रकारे शनिदेवांना. मग शनिदेवांना खूपच आग्रह केल्यामुळं शनिदेव जे आहेत तर ते काय करतात, मग पार्वतीकडे न पाहता ते केवळ आपल्या वक्रदृष्टीनं केवळ गणेशजींच्याकडे पाहतात. आणि जसं गणेशांना पाहतात तसंच गणेशांचं सर जे आहे ते धडा वेगळं होऊन जातं त्या ठिकाणी. आणि ते झाल्यानंतर पार्वती माता जी आहे त्या ठिकाणी ते बघून बेशुद्धच पडते त्या ठिकाणी. आणि शिवजी यांना सगळ्यांना समजतं आणि त्या ठिकाणी मग सगळे अतिशय दुःखी होतात. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू जे आहे तर ते प्रकट होतात. आणि भगवान विष्णू ते म्हणतात की तुम्ही काही चिंता करू नका, मी या पुत्राला काय करेन, जीवनदान देईन. तर मग त्यावेळी भगवान विष्णू जे आहेत असं म्हटलंय की उत्तरेला जातात. आणि उत्तरेला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे एका हत्तीचं जे आहे सर जे आहे ते धडा वेगळा करतात आणि ते घेऊन येतात आणि ते त्या शरीरावरती ठेवतात आणि त्यांना मग त्याच्यामध्ये प्राण जो आहे तो पुन्हा परत येतो. आणि अशा प्रकारे मग ते गणेशजींचा पुन्हा हे होतो, जन्म होतो, प्रकट होतात ते. तर अशा प्रकारे ह्या वेगळ्या कथा आहेत. आणखीन पण काही कथा म्हणजे आहेत त्याच्यामध्ये, परंतु ह्या वेगळ्या कल्पामध्ये जसं आपण म्हणतो की तर त्याप्रकारे वेगळ्या वेळी अशा घडलेले हे कथाप्रसंग आहे. तर अशा प्रकारे गणेशजींचे काय आहे जन्म जो आहे तो झालेला आहे. तर तो आजच्या दिवशीच गणेश चतुर्थी जे आहे, चतुर्थी दिवस जो आहे, तर या दिवशी गणेशजी प्रकट झालेले होते. तर गणेश जी आहे तर यांची फार मोठी सेवा आहे केलेली आहे आपण पाहतो या ठिकाणी. आज आपण बसलेलो आहे श्रीमद भागवत भगवती श्रीमद हे जे ग्रंथ आहे या ग्रंथांचं लिखाण जे आहे ते केलेलं आहे. तर आपण पाहतो की जेव्हा व्यासदेवांनी सगळ्या काही ग्रंथांची रचना केलेली होती, वेद पुराण उपनिषदांची रचना केलेली होती, परंतु ते जेव्हा विचार करत होते की सामान्य जनतेला हे शास्त्र समजणार नाहीये, तर म्हणून कारण कलियुगातील लोक जे आहेत ते मंदबुद्धी, त्यांना हे काही सुद्धा स्मरणामध्ये राहणार नाहीये, म्हणून ग्रंथलिपीबद्ध असं जेव्हा त्यांनी हे केलेला होता तर त्यांनी आता ही वैदिक शास्त्र रचना केलेली होती परंतु ही शास्त्र सुद्धा सामान्य जनांना समजणं फार कठीण होतं, म्हणून त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी महाभारताची रचना करण्याचं ठरवलं. आणि जेव्हा हे त्यांनी ठरवलं तेव्हा ब्रह्माजी त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी ह्या कार्याची स्तुती केली की हे खूप चांगलं कार्य आहे आणि तू कर, आणि ह्या कार्यासाठी तू गणेशजींची काय कर मदत घे असं त्यांनी सांगितलं. आता जर तसं जर पाहिलं तर व्यासदेवांच्याकडं शुकदेव गोस्वामी किंवा पाराशर किंवा असे भरपूर काही त्यांचे शिष्य होते, तर हे शिष्य पूर्णपणे शक्तिशाली होते, ते सुद्धा लेखन करू शकले असते, परंतु ब्रह्माजींनी विशेष करून गणेशजींना हे केलं की गणेशजींना तो बोलवून ह्या कार्यामध्ये नियुक्त कर असं सांगितलं. म्हणजे याच्यावरून गणेशजींची स्थिती जी आहे ती सुद्धा आपल्याला समजून येते की ते किती उच्च पदावर आहेत. तर त्यांनी गणेशजींच्या कृपेनं आपल्याला हे शास्त्र जे आहे तर ते सुद्धा मिळालेले आहे, त्याचं लिखाण गणेशजींनी केलेलं आहे. आणि ह्याच्याच या शास्त्रामध्ये आपण पाहतो की भगवद्गीता जे महाभारतामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये कृष्णाचं सर्वश्रेष्ठत्व जे आहे तर ते सिद्ध केलेलं आहे. आणि गणेशजींनी प्रत्येक गोष्ट लिखाण जे पहिली अट घातलेली होती व्यासदेवांनी आणि गणेशजींची एकमेकामध्ये, जसे की गणेशजी म्हटलेले होते की मी लिखाण करेन परंतु न थांबता माझी लेखणी थांबली नाही पाहिजे, असं जर तुम्ही सांगितलं नाही तरच मी करेन, नाहीतर मी सोडून निघून जाईन. आणि मग व्यासदेवाने ती मान्य केली आणि गणेशजींना पण अट घातली की कोणतीही प्रत्येक शब्द ना शब्द समजल्याशिवाय लिखाण करायचं नाहीये. आणि मग गणेशजींनी ते मान्य केलं आणि म्हणून भगवद्गीता महाभारतामधून आपण पाहतो की गणेशजींनी लिखाण केलेले आहे. आणि याच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं श्रेष्ठत्व जे आहे ते वर्णन केलेलं आहे आणि ते गणेशजींनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी लिखाण केलेलं आहे त्या ठिकाणी. तर म्हणून गणेशजींचे जे पण भक्त आहेत तर त्यांनी सुद्धा हे ध्यानी ठेवलं पाहिजे की साक्षात त्यांचे आराध्य यांनी सुद्धा कृष्णाचं श्रेष्ठत्व मान्य करून त्यांच्या आराधनेमध्ये ते संलग्न आहेत. तर या प्रकारे गणेशजींनी हे लिखाण केलेलं आहे. तर गणेशजींना विशेष आपण पाहतो की त्यांना विघ्नहर्ता हे नाव आहे. तर विघ्नहर्ता जे आहे तर हे नाव म्हटलेलं आहे काम, तर त्याच्याविषयी एक कथा फार सुंदर आहे. तर गणेशजींना विघ्न हरण करण्याची शक्ती जी आहे तर ती भगवंताकडूनच मिळते. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये पण एक श्लोक आहे, आजच्या दिवशी आपण सगळेच एकत्र म्हणूया तो श्लोक. यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंदे प्रणाम समये सगनाधिराज विघ्ना निहंतु मलमस्य जगत्त्रयस्य गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव जे आहेत तर ते गणेशजींच्या विषयी या ठिकाणी वर्णन करतात. तर गणेशजींना शक्ती जी आहे ती कशा प्रकारे प्राप्त झाली, तर या श्लोकामध्ये ते म्हणतात की मी आदिपुरुष श्री गोविंदांना वंदन करतो की ज्यांचे चरण कमळ गणादि राजाने गणपतीने आपल्या मस्तकाच्या दोन्ही कुंभावर धारण केलेले आहेत. तिने जगाच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर करण्याची शक्ती प्राप्त करण्यास त्यांनी गोविंदांना धारण केले आहे. भगवंतांच्या चरणी भक्तिमय सेवा इच्छुक साधकाने भक्तीमधील विघ्न दूर करण्यासाठी गणेशजींना प्रार्थना जी आहे ती केली पाहिजे. तर भक्तांसाठी सुद्धा, म्हणजे जसं भौतिकवादी लोकांना सगळे गणेशांची आराधना करतात आपल्या जीवनामधील विघ्न हरण करण्यासाठी, तसेच भक्त जे आहेत तर ते सुद्धा गणेशजींना प्रार्थना करतात. भक्त कोणत्याही देवी देवतेचा अनादर करत नाहीत, सर्व देवी देवतांना भगवंत इतका सम्मान ते प्रदान करतात. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की गणेशजी सर्व विघ्न दूर करतात. तर आपल्या भक्ती मार्गामधून सुद्धा जे काही भक्तिमय जीवनामध्ये जे काही अडथळे येतात तर त्यासाठी गणपती जे आहेत गणेशजी, तर यांना भक्तांनी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. तर भक्त गणेशजी आहेत तर असे अडथळे सुद्धा दूर करू शकतात. आणि ही प्रार्थना गणेशजींची काय आहे तर आपण नेहमीच आपण म्हटलेलं आहे केलेलं आहे की त्यांना कोणती प्रार्थना करतात की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर ही गणेशजींसाठी काय आहे प्रार्थना आहे की गणेश हे कोट्यावधी सूर्याप्रमाणे काय आहे तेजस्वी आहे, जीवनातील सर्व विघ्न दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे काय करतो प्रार्थना करतो. तर अशा प्रकारे गणेशजींना प्रार्थना जी आहे ती केली पाहिजे. तर गणेशजी कशा प्रकारे विघ्न दूर करतात, तर जे भक्त आहेत किंवा देवता आहेत तर ह्यांच्या जीवनामधील विघ्न जे आहे ते गणेशजी काय करतात दूर करतात. तर हे कशा प्रकारे, तर एक कथा आहे. तर आपण पाहतो की कर्नाटक या ठिकाणी गोकर्ण म्हणून जे ठिकाण आहे ज्याला गोकर्ण महाबळेश्वर या नावानं प्रसिद्ध आहे, तर 12 ज्योतिर्लिंगापैकी ते एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. तर त्या संबंधित कथा म्हणजे अशा प्रकारे आहे की एकदा काय होतं की रावण जो आहे तर शिवजींची आराधना करतो आणि शिवजींची आराधना केल्यानंतर रावणाला शिवजी अतिशय प्रसन्न होतात आराधनेवरती आणि त्यांना आपलं एक शिवलिंग जे आहे ते प्रदान करतात. तर आणि शिव ते प्रदान करून शिवजी रावणाला म्हणतात की तू हे घेऊन लंकेला जा, परंतु एक गोष्ट करायची, हे जर जिथं खाली ठेवायचं नाही कुठेही, जर खाली ठेवलं तर त्या ठिकाणाहून ते हलणार नाहीये, अशा प्रकारे त्यांना सांगतात. मग ते घेऊन रावण जो आहे तर तो आकाशमार्गानं तो जात असतो आणि जात असताना तो या ठिकाणी थांबतो गोकर्ण या ठिकाणी, त्या ठिकाणी सुंदर नदी सरोवर असतं. मग त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी रावण जो आहे त्या ठिकाणी खाली उतरतो आणि उतरल्यानंतर गणेशजी, त्यावेळी काय होतं की हे शिवलिंग दिल्यामुळे देवी देवता हे सगळे भयभीत होतात, कारण रावण हा अगोदरच असुर आणि त्याला जर शिवलिंग आणखीन तो शक्तिशाली होईल आणि मग हे फार त्रासदायक होईल म्हणून ते चिंतेत असतात. मग आता ह्याचा उपाय काय करायचा, मग गणेशजींचं ते सगळ्यात हे करतात पुकारतात. मग गणेशजी त्या ठिकाणी येतात आणि देवतांची विनंती हे करून ते देवतांची ही समस्या त्यांच्या दूर करण्यासाठी ते म्हणतात की ठीक आहे मी हे कार्य करेन. मग गणेशजी त्या गोकर्ण या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी रावण खाली येतो आणि त्या ठिकाणी एका बालकाच्या रूपामध्ये ब्राह्मण रूपामध्ये जे गणेशजी त्या रावणाच्या समोर प्रकट होतात आणि त्याला म्हणतात की तुझ्या हातला शिवलिंग जे आहे तर ते माझ्याकडे दे, तू स्नान करून येईपर्यंत मी काय करेन माझ्या हातामध्ये धारण करेन. अशा प्रकारे मग रावण जो आहे तो गणेशजींच्या हातामध्ये शिवलिंग देतो आणि तो स्नान करण्यासाठी जातो. आणि मग गणेशजी काय करतात, त्याच वेळी लगेच ते शिवलिंग आहे त्या ठिकाणी खाली ठेवतात, त्या ठिकाणी स्थापन करतात, जे आता ज्या ठिकाणी शिवलिंग आहे तर त्या ठिकाणी. आणि हे केल्यानंतर मग त्या ठिकाणी रावण जेव्हा स्नान करून येतो पाहतो तर ते शिवलिंग खाली ठेवलेलं असतं. मग रावण जो आहे आपल्या पूर्ण शक्तीने तो हलवण्याचा उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते शिवलिंग काही हलत नाही. तर काय होतं की रावणाच्या म्हणजे ते इतकं प्रचंड सामर्थ्य रावणाला लावलेलं असतं की त्याच्यामुळे काय होतं की त्या शिवलिंगाला गायीच्या कानासारखा आकार जो आहे ते शिवलिंग धारण होतो, म्हणून त्या ठिकाणाला गोकर्णास हे नाव पडलं. आणि महाबळेश्वर म्हणजे महाबलशाली असा रावण, त्यानं ते शिवलिंग आणून खूप प्रयत्न केले उचलण्यासाठी, आपलं पूर्ण बळ लावलं परंतु उचलू शकला नाही, मग त्याचं बळ म्हणून महाबलेश्वर असं त्या ठिकाणाला नाव आहे. तर अशा प्रकारे हे स्कंद पुराणमधील हे काय आहे कथा आहे. तर हे गोकर्ण या ठिकाणी गणेशजींची मूर्ती सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक भक्त जे आहे तर त्यांचं वादेराज म्हणून, तर त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये गणेशजींच्या कार्याविषयी म्हटलेलं आहे. ते त्या श्लोकामध्ये ते म्हणतात की दुष्टांना विघ्न करता सुचरित सुजाना स्तोम विघ्ना पहरता तस्मात विघ्नादिपोहम इति सुदियाम स्पष्ट अज्ञपनाय. तर या श्लोकामध्ये ते वर्णन करतात की दुष्टांना विघ्न करता, म्हणजे गणेशजी म्हणतात की मी दुष्टांच्या योजनेमध्ये विघ्न टाकणार आहे. दुष्टांना विघ्न करता सुचरित सुजनास्तोम विघ्नापहरता, आणि मी काय करतो सज्जनांच्या मार्गातील विघ्न जे आहे ते दूर करतो. तस्मात विघ्नादिपोहम, म्हणून मला विघ्नांचा राजा असं म्हणतात, अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशी कथा आहे. तर हे गणेश जी आहे तर ते देवतांच्या जीवनामधील आणि भक्तांच्या जीवनामधील जे अडथळे आहे तर ते काय करतात दूर करतात. तर स्वतः राधाराणी राधाराणीनं गणेशजींची पूजा केलेली होती. तर त्याविषयी म्हटलेलं आहे की एकदा नारद मुनी जे आहे तर ते नारायणांना विचारणा करतात. ते म्हणतात की सिद्धाश्रम मध्ये गणेशजींचा विग्रह आहे आणि अनेक देवी देवता त्या ठिकाणी येऊन गणेशजींची काय करतात आराधना करतात, आणि साक्षात राधाराणीने सुद्धा त्या ठिकाणी गणेशजींची आराधना केली असं का, राधाराणीने कशासाठी आराधना केली गणेशजींची, तर अशा प्रकारे सांगतात. तर त्यावेळी नारायण जे आहे तर ते म्हणतात की या भारतवर्षामध्ये सिद्धाश्रम नामक जे स्थान आहे ते सर्वात पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी यात्रेकरूंना यश आणि मुक्ती जी आहे ती काय होते प्राप्त होते. आणि इथंच सनत कुमार आदी ऋषी जे आहेत यांनी सुद्धा तपश्चर्या करून सिद्धी जी आहे ती प्राप्त केलेली होती. तर गणेश इथे शाश्वतरित्या काय होतात निवास करतात आणि इथं मौल्यवान रत्नांनी गणेशांची काय केलेली आहे मूर्ती आहे बनवलेली आहे. तर दर वैशाख पौर्णिमेला मानव देवता असुर गंधर्व येऊन या विग्रहांची आराधना करतात. तर एकदा काय होतं की एकदा नंद बाबा भगवान श्रीकृष्ण आणि इतर व्रजवासी वगैरे हे सगळे आणि त्यांच्यासोबत राधाराणी हे सगळे मिळून सिद्धाश्रम या ठिकाणी जातात. आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी राधाराणीने काय केलं की गणेशांची पूजा केली त्या ठिकाणी. आणि गणेशांची पूजा केल्यानंतर गणेशांना अभिषेक केला, गणेशांची प्रार्थना स्तोत्र वगैरे गायली. हे कशासाठी की भगवान श्रीकृष्ण तिला प्राप्त व्हावे या उद्देशाने राधाराणीने काय केलेलं होतं की गणेशांची आराधना जी आहे त्या ठिकाणी केलेली होती. आणि मग हे आराधना केल्यामुळे गणेश जे आहे ते अतिशय प्रसन्न झाले आणि राधाराणीला त्यांनी आशीर्वाद दिला. आणि पुढे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे गणेशजींनी गणेश तिला म्हणू लागले की तू हे विश्वमाता आहे आणि तू जे काही आराधना करत आहे तर आपली आराधना जी आहे तर ही आराधना कशासाठी आहे, एक जगासाठी आदर्श प्रस्थापित करण्यासाठी आहे. आणि तू अतिशय कृष्णांना प्रिय आहे, त्यांच्या वाममार्गातून प्रकट झालेले आहे आणि या जगातील सर्व स्त्रिया ह्या तुझेच विस्तारित रूप आहेत. अशा प्रकारे गणेशजी सुद्धा राधारानीची स्तुती वगैरे करतात त्या ठिकाणी. आणि मग अशा प्रकारे केल्यानंतर मग त्या ठिकाणी गणेशजी आहे तर ते राधारानीला त्या ठिकाणी म्हणतात की म्हणजे ज्या राधारानी सगळ्या भेटवस्तू वगैरे आणलेल्या असतात त्या सगळ्या ब्राह्मणाला देण्यासाठी वगैरे सांगतात. तर अशा प्रकारे म्हणजे राधारानीने सुद्धा गणेशजींची काय केलेली होती, आराधना केलेली होती. तर गणेश चतुर्थी आज जी आहे तर त्याच्या संबंधी एक सुंदर कथा आहे. तर ती एक कथा आपण पाहूया की म्हणजे ही जी कथा आहे ती म्हणजे गणेश चतुर्थीला सौभाग्य प्रदान करणारी अशी कथा आहे असं म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचीच कथा आहे ती पुढं. तर ती कथा कशा प्रकारे आहे तर त्याचं पार्श्वभूमी या ठिकाणी दिलेलं आहे की प्राचीन काळी एक राजा होता, त्याचं धर्मकांत हे नाव होतं. आणि त्याची पत्नी जी आहे सुवर्णकांता ही अतिशय पतिव्रता सद्गुणी स्त्री असते, राणी असते. दोघेही धर्मनिष्ठ असतात, धर्माचं आचरण करून कार्य करत असतात, राज्यकारभार करत असतात. तर काय होतं की एकदा राणी जी आहे एका ब्राह्मणासोबत ती भगवान श्रीकृष्णांच्या कथांचं श्रवण करत असते. आणि ती कथा श्रवण करत असताना ती एकटी ब्राह्मणासोबत त्या ठिकाणी बसलेली असते. त्यावेळी जेव्हा राजा ते आपल्या घरामध्ये येतो पाहतो तर राणी जी आहे ब्राह्मणासोबत एकटी बसलेली आहे. मग राजा चुकीचा अर्थ घेऊन राजा त्या ठिकाणी नाराज होतो आणि तो राज्य सोडून पत्नीला सोडून तो दूर निघून जातो. तो परत अनेक दिवस येतच नाहीये. राणीला कारण समजत नाहीये कशामुळे राजा निघून गेलेला आहे अशा प्रकार रुष्ट होऊन. तर मग ती पार्वती मातेची शरण घेते. राणी जी आहे ती पार्वती मातेची शरण घेते गौरी. आणि शरण घेतल्यानंतर पार्वती माता जी आहे ती स्वप्नामध्ये तिला प्रकट होऊन सांगते की जर घडलेला सर्व वृत्तांत जो आहे तर त्या ठिकाणी पार्वती माता कथन करते. आणि तो कथन केल्यानंतर जी पार्वती माता आहे ती म्हणते की तू काही काळजी करू नको, तो तुझा पती जो आहे तो लवकरच परत येईल. आणि ती म्हणते की तुझं असं होण्याचं कारण काय, तू तर निर्दोष आहे परंतु असं का झालं तुझ्या बाबतीत. तर ते म्हणते की तुझ्याकडून एक चूक झालेली होती. ती कोणती? तर ते सांगते की तू भाद्रपद महिन्यामधील जो शुक्ल पक्षातील चतुर्थी जी आहे तर या चतुर्थीला तू काय केलेलं होता, चंद्र पाहिलेला होता. ह्या तिथीला चंद्राचं दर्शन घ्यायचं नसतं. ते आज बरेच लोकांना माहित नाही पण दर्शन घेत असतील त्यांच्या जीवनामध्ये अशा अभद्र गोष्टी होतात. तर या ठिकाणी ते म्हणते की अशा प्रकारे तू या भाद्रपद महिन्यातील जी शुक्ल पक्षातील चतुर्थी आहे त्याला चंद्र पाहिल्यामुळे राजाने तुझ्यावरती काय केलेलं आहे, संशय घेतलेला आहे. तर म्हणून या दिवशी चंद्राकडे पाहू नये असं म्हटलेलं आहे. पार्वती माता त्यांना म्हणते. आता ते का पाहू नये त्याचं कारण सांगताना पार्वती माता म्हणते की या जेव्हा गणेशजींचं प्राकट्य झालं, त्यांचा शिरच्छेद झाला, त्यांचं पुन्हा त्यांना मस्तक हे केलं, तर त्या दिवशी काय होता, हा दिवस होता शुक्ल पक्ष चतुर्दशीचा दिवस होता. आणि या दिवशी गणेशजींचं प्राकट्य झाल्यामुळं मग त्यांना सगळ्यांनी त्यांची स्तुती वगैरे केली आणि त्यांना भरपूर त्यांची आरती केली, त्यांना भरपूर भोग वगैरे त्यांना अर्पण केले आणि गणेशजीने भरपूर व्यंजन खाल्ले. आणि हे खाल्ल्यानंतर मग गणेशजींची सगळी हे झाल्यानंतर गणेशजी आपले वाहन वंदरावर बसून आपले भ्रमंतीला निघाले. आणि निघाल्यानंतर मग काय होतं की जेव्हा या प्रकारे वाहनावरून चाललेले असतात तर त्यावेळी काय होतं की समोर एक सर्प येतो. सर्प आल्यावर उंदीर भयभीत होतो आणि उंदीर गडबडल्यामुळे गणेशजी पण खाली पडतात उंदरावर. आणि खाली पडल्यामुळे काय होतं की गणेशजींचं पोट फुटतं, त्या ठिकाणी भरपूर खाल्लेलं असतं. पोट फुटल्यानंतर मग ते काय करतात की परत जे काही सामग्री जे खालील सामग्री ते पुन्हा आपल्या पोटामध्ये भरतात आणि तो जो सर्प घेऊन आपलं पोट बांधतात परत ते. आणि हे हा जो प्रसंग आहे तो वरनं चंद्र बघत असतो. आणि चंद्रानं बघितल्यानंतर चंद्र जो आहे तर तो काय करतो, हसतो बघून. आणि हसल्यानंतर मग काय होतं की गणेशजींना क्रोध येतो, त्यांना अपमान वाटतो. मग गणेश जे आहे ते चंद्राला शाप देतात की आजच्या दिवशी तुझ्याकडे कोणीही तुला बघणार नाहीये अशा प्रकारे. आणि एक आपला दंत काढून चंद्रावरती ते काय करतात, प्रहार करतात. मग चंद्र शरणागत हे करतो, शरण येतो त्यांना. मग त्याचा हे थोडा लोटंगण घेतल्यानंतर शाप थोडा कमी करतात. ते म्हणतात की कृष्ण पक्षामध्ये म्हणजे जो आहे तो चंद्राचा रास होत जाईल आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी चतुर्थीस त्याकडे कोणी पाहणार नाहीये. म्हणजे शुक्ल पक्षापासून काय होतो, चंद्राचा ऱ्हास होत जातो, गणपतीचा शाप आहे तर त्याच्यामुळं त्यांचा दिवसेंदिवस काय होत असतो, ऱ्हास होतो. तर हे सांगितलेलं आहे. आणि या चतुर्थीला कोणी पाहणार नाहीये. तर हे सांगितल्यानंतर मग पुढं ते निघून जातात गणेशजी. आणि मग पुढं म्हटलेलं आहे की या पुरा मग ती राणी सांगते की अशा प्रकारे हे घडलेला प्रसंग आहे. तर पुढं ते म्हणतात, राणी सांगते की ह्याच्यावर एक उपाय आहे, तू एका श्लोकाचं जर उच्चारण केलं तर तू या अपराधातून मुक्त होशील. तर तो कोणता श्लोक आहे, जो श्लोक सिंह प्रसेन अवधित सिंह जांबो ताहत सुकुमारक मारोदी तव ही एश शमंतक. तर शमंतक मनी जो घडलेला प्रसंग आहे, तर त्या कथेचा हा प्रसंग आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या वरती आरोप घेतलेला होता. आणि हा आरोपाचं पण एक कारण सांगितलेलं आहे की हा आरोप भगवंतावर का लागला, कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी चंद्राचं दर्शन केलेलं होतं असं म्हटलेलं आहे. तसं म्हणजे म्हटलेलं आहे की भगवंतांना हे शाप वगैरे लागू नाहीये, परंतु भगवंतांनी गणेशजींच्या वरदानाचा आदर राखण्यासाठी हा शाप स्वीकार केला आणि म्हणून भगवंतावरती तो आळ लागलेला होता. आणि मग त्या आळ लागल्यामुळे भगवंतान हे झालं. आणि भगवंत जेव्हा मग तो आळ निघून गेला, त्यानंतर जो श्लोक या ठिकाणी म्हटलेला आहे तो हा श्लोक आहे की एकदा एका सिंहाने प्रसेनाचा वध केला, जांबवानाने सिंहाचा वध केला, प्रिय पुत्रा हा शमंतक मुनी केवळ तुझ्यासाठीच आणलेला आहे. एतच श्लोकस्य श्रवणात कृष्णे निंदापहारिता तत्कथा सुमप सुम हा पुण्य श्रोतव्या कृष्ण संश्रेया. तर हा श्लोक ऐकून भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर केलेल्या दोषारोपातून मुक्त झाले. तर कृष्णासंबंधी असणारी ही कथा परम सौभाग्य आणि त्यांचा आश्रय प्रदान करणारी आहे. तर म्हणून आजच्या दिवशी जो कोणी भगवान गणेशजींची कथा श्रवण करतो आणि भगवान श्रीकृष्णांची श्यामंतक मनाचं उपाख्यान जे आहे ही कथा श्रवण करतो, तर असं म्हटलेलं आहे की त्याच्या जीवनामध्ये जे काही कलंक दोष वगैरे लागलेले असतात तर ते सगळे दोष आहेत ते निघून जातात. तर ह्या कथेमुळं तर ही महिमा जे आहे तर या गणेशजींच्या प्रसंगामध्ये वर्णन केलेले आहे. तर अशा प्रकारे बरीच माहिती आहे, पण आता वेळ पण झालेला आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. तर गणेशजींच्या चरणी आपण प्रार्थना करूया की त्यांनी आपली जे भगवंतांची भक्तीचा आपण जो काही प्रयत्न करत आहोत तर या भक्तीमध्ये कोणतंही विघ्न येऊ नये. जर काही विघ्न आले तर त्यांनी ती सहज दूर करावी, जेणेकरून भगवंताप्रती आणखीन शरणागती वाढेल. तर अशा प्रकारे गणेशजींच्याकडे आपण आजच्या दिवशी आपण प्रार्थना करू शकतो. जय श्री गणराज गणपती की जय, श्रील प्रभुपाद की जय, ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.